कॅमेरा ऍक्शन.
हाय, मी क्रांती रेडकर. तुम्ही ऐकताय अवॉर्ड विनिंग शो लाइट्स कॅमेरा ऍक्शन, माझ्या आणि कलाकार श्रुती सोबत.
द टॉल फिट सुपरहिट बिंदास गर्ल क्रांती रेडकर.
एवढं तुझी एक्साइटमेंट बघून मी एक्साइटेड झाले, कारण की मी आय थिंक आफ्टरनून इंटरव्ह्यू, त्यामुळे मी थोडीशी झोपलेले.
पण
तू आलीस आणि तुझी एनर्जी एवढी कंटेजियस आहे की मी जागी झाले.
टेल, वा वा. एक तर तुझं नाव, त्याच्यामध्येच एवढी ऊर्जा आहे, क्रांती. सो मला सांग की तुझं नाव क्रांती हे कोणी ठेवलं?
बेसिकली माझ्या आईला ड्यू डेट ही दिली होती 15 ऑगस्ट. सो माझ्या आणि वडील लेखक असल्यामुळे त्यांना जरा फारच काहीतरी समथिंग रिलेटेड टू फ्रीडम किंवा समथिंग रिलेटेड टू 15th ऑगस्ट असं असावं असं आय थिंक. सो दोन नावं त्यांनी काढलेली, जर मुलगा झाला तर विक्रांत आणि जर मुलगी झाली तर क्रांती. सो पण मी मुलगी होते आणि स्टोरी. तर मी 17 ऑगस्टला माझा जन्म
झाला. तुला
नाही लेट, कारण की आर्टिस्ट लेट येतात त्यामुळे मी लेट होते.
बरं, आम्हाला नावाचं गुपित तर कळालं, पण तुझे पेट नेम्स पण असतील आय एम शुअर.
हो, द लॉट्स ऑफ देम. मुन्ना हे मेन आहे.
मुन्ना
मुन्ना बिकॉज एक नर्स होती जी प्यारी प्यारी मम्मी का प्यारा प्यारा मुन्ना असं म्हणाली, पण ते कंटिन्यूड कॉलिंग मी मुन्ना. म्हणजे मुन्नाच झालं. मग माझी बहीण मला मनुरी म्हणते आणि माझे सगळे कॉलेजचे फ्रेंड्स, स्कूलचे बरेच फ्रेंड्स मला कोको म्हणतात.
कोको
बिकॉज आय एम ब्राऊन स्किन. गोरी नाही आहे, आय एम ब्राऊन स्किन पर्सन आणि आय एम व्हेरी हॅपी विथ माय कम्प्लेक्शन. सो त्याच्यावरून माझ्या आय थिंक स्कूलमध्ये ते कोको सुरू झालं. मग नंतर हळूहळू मनवा आणि मी एकाच कॉलेजला होतो.
मनवा नाईक
तर तिला मी मोमो म्हणते, तर ती मला कोको ते तिने पिकअप केलं आणि देन इट जस्ट हॅपन लाईक एव्हरीबडी केम टू नो अबाउट दॅट नेम अँड एव्हरीबडी कॉल स्टार्टेड कॉलिंग मी कोको.
दॅट्स अ व्हेरी कूल नेम बाय द वे.
या
ओके, मला सांग की तुला किती भावंड बहिणी आहेत?
मला दोन मोठ्या बहिणी आहेत, दोघींची छान लग्न झाली आहेत, दोघींनाही मुलं आहेत.
ओके, पण मला सांग की लहानपण, तीन मुलींची गँग म्हटल्यानंतर काही होणार नाही घरात असं होऊ शकत नाही ना?
मला असं वाटतं की माझ्यात आणि माझ्या ताईमध्ये खूप एज गॅप आहे, त्यामुळे ताई वॉज मोर लाईक अ मदर टू मी. आणि वेर इज माय मधली जी बहीण आहे ती आणि मी, माझ्यात हार्डली 1 वर्षाचा गॅप आहे. सो वी वर मोर लाईक फ्रेंड्स आणि सगळी कारस्थानं एकत्र करणे.
मग काय काय व्हायची कारस्थानं?
अरे सो मेनी, वी वर मॅड आय थिंक. सो मला हे सगळे विचारता ना तुम्ही की अरे तू आवाज काढते, तू नकला करते, हे सगळं आम्ही लहानपणीपासून करायचो. ती कोणालाही बघून 2 सेकंदात त्या माणसासारखी बोलू शकते, आवाज काढणं आय डोंट नो बट तसे इमिटेट करू शकते. सो आम्ही हेच खूप करायचो. घड्याळ्यांना ते 5 वाजता खेळायला जायचं असायचं आणि आमची एक दीदी होती जी आम्हाला सांभाळायची, तो आम्ही काय करायचो, ती दुपारी झोपायची 3 ते 5, तर 3-3:30 आम्ही ते 5 वाजलेत असं घड्याळ वगैरे फिरवून सांगायचो तिला की 5 वाजले आम्ही चाललो आणि मग आम्ही जायचो खेळायला. तिला वाटायचं आपण झोपलो 2 तास, तर ती अर्धा तास झोपली असायची आणि ती अर्धा तासात उठून चहा बी बनव, स्वतः पी, खाली बघते कोणी आलं नाही खेळायला, ह्यात दोघी खेळतायत वगैरे. मग तिला 2+2=4 लागला आणि मग देन तिने सांगितलं आईला आणि आईने जाम फटकवलं आम्हाला, खूप फटकवलं.
मला सांग की तुझे आई बाबा काय करायचे?
माझी आई ऍडमिनिस्ट्रेटिव्ह ऑफिसर होती JJला आणि माझे वडील नाटककार लेखक दीनानाथ रेडकर. सो घरात नेहमीच खूप नाटकाचं आणि थिएटरचं माहोल असायचं. मोठमोठे कलाकार नेहमी घरी यायचे आणि खूप छान त्यांच्या नाटकानंतर छान पार्ट्या असायच्या घरी. आणि सो ऑल दीज ॲक्टर्स मी खूप लहानपणीपासून, नयनतारा म्हणून किंवा आपल्या संजय चौक होते, लाली मौशी शेतीची आई, प्रिया बेर्डेंची आई, मी नाटकांमधून कामं केली आहेत बाबांच्या. त्यामुळे मग राजा गोसावी, राजा नेने ह्या सगळ्या लोकांनी कामं केली. सो मला नेहमी असं ते खूप फ्रेंडली वाटायचं ते सगळं माहोल. त्यामुळे मी जेव्हा रुयात गेले स्कूल संपवून, तेव्हा सगळ्यात आधी मी नाट्यवले चुकून का होईना जॉईन केलं आणि ती गोष्ट मला सगळ्यात जास्त आवडली, कारण की आय वॉज समवेअर रिलेटेड टू इट.
बरं, आता मला सांग की तुझी शाळा ती कुठली होती? आणि यु नो, शाळेमध्ये मला वाटतं मोस्ट ऑफ द टाइम आपण आपल्या आयुष्यातला शाळेत घालवतो.
माय स्कूल वॉज कार्डिनल ग्रेसिस हायस्कूल आणि माझ्या शाळेत माझी बहीणही होती आणि ती इतकी स्कॉलर होती की तिचं खूप मोठा शॅडो होता आमच्यावर, कारण की सगळ्या टीचर्सची अशीच अपेक्षा असायची की हां प्रेरणाची बहीण ना, मग ती सॉलिडच असली पाहिजे, कारण की प्रेरणा सॉलिड होती. सो ती ग्रीन हाऊसची कॅप्टन होती, मग मी पण ग्रीन हाऊसची कॅप्टन झाले. सो तिने मला माझ्यात खूप हे रोवून ठेवलेलं की यू हॅव टू बी ॲट द टॉप ऑफ द गेम काहीही करून. स्कूलमध्ये आय ऑलवेज फील की लिओज जे असतात ना, मी लिओ आहे, तू पण आहेस ना, तर लिओ खूप जान असतात. इवन इफ दे गो टू एनी पार्टी किंवा दे आर इन अ ग्रुप, दे आर द लाईफ ऑफ द ग्रुप. आणि मला असं वाटतं की मी शाळेत असताना पण नेहमी अशी होते, वॉज लाईफ ऑफ एव्हरीथिंग, मग ते स्पोर्ट्स असू दे किंवा काही असू दे. सो स्कूल लाईफ मी खूप एन्जॉय केलं. आणि टचवूड, माझ्या ज्या पाच मैत्रिणी बेस्ट फ्रेंड्स फ्रॉम स्कूल, आम्ही आजही भेटतो आणि आम्ही आजही तेवढ्याच थिक आहोत. आणि आय थिंक मी कोणाशी काहीही बोलू शकले नाही बोलू शकले, ह्या पाच जणींची आय कॅन ओपन माय हार्ट आउट, कारण की आम्ही एकत्र कोण हे झालो. ओके, सो एक आहे ती एअर इंडियामध्ये फ्लाईट पर्सन होती, शी वॉज एअर होस्टेस, श्वेता शेट्टी. त्याच्यानंतर ती आता प्रेग्नंट आहे, सो ती कॅनडामध्ये आहे. त्याच्यानंतर एक आहे मॉसिना रिझवी, ती स्वतः तिचा सॅलो आहे आणि ती काय काय करते, शी इज अ डिझायनर ऑल्सो, सो शी मेक्स क्लोथ्स. पल्लवी आहे, ती DHL मध्ये कामाला आहे. आणि स्वीटी आहे, शी इज अ हाऊस वाईफ, शी इज अ होम मेकर.
सो तुमचा पण असा व्हॉट्सअप ग्रुप आहे?
ऑफकोर्स आहे, हम पाच, त्याचं नाव आहे, आम्ही त्याच्यावर खूप कल्ला करत असतो.
ओके, 93.5 रेड FM बजाते रहो.